नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झालं. देशभरात 51 केंद्रांवर होत असलेल्या या स्पर्धेत 86,000 अधिक संघ सहभागी होत आहेत. यात महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर या केंद्रांचाही समावेश आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यंदाच्या हॅकेथॉनमध्ये संस्थास्तरावर 150% वाढ नोंदवली गेली आहे. नागपूरच्या हिंगणा इथं जीएस रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातही हॅकेथॉनची सुरुवात झाली. इन्फोसिसचे वरिष्ठ टेक्निकल आर्किटेक्ट शिव सोनी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेमधून भारत तंत्रज्ञान क्षेत्रात जगाला मार्गदर्शन करणार असल्याचं ते म्हणाले. दैनंदिन व्यवहारातल्या गंभीर समस्यांचं निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करून देणं, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि समस्या सोडवण्याची संस्कृती विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघ केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालयाच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर सॉफ्टवेअर विकसित करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 वितरण होणार आहे. यावर्षी विविध श्रेणींमध्ये एकूण 45 पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये राज्यातल्या 6 पंचायतींचा समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोग UGC पुढील वर्षीपासून पदवीपूर्व प्रवेशासाठी घेण्यात येणारी CUET UG या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेत अनेक बदल केले आहेत. आयोगाचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी काल या संदर्भात माहिती दिली. पुढच्या वर्षीपासून CUET UG इयत्ता 12 कोणत्याही विषयामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येईल. यापूर्वी विज्ञान शाखेतल्या अनिवार्य विषयांसही परीक्षा देता येत होती. वर्ष 2025 पासून ही परीक्षा फक्त CBT अर्थात संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षेचा कालावधी 1 तासाचा राहील आणि सर्व प्रश्न अनिवार्य असतील. पूर्वीसारखे पर्यायी प्रश्न दिले जाणार नाहीत. या अगोदर 37 विषयांच्या परीक्षा घेतल्या जात होत्या, आता 63 विषयांच्या परीक्षा घेतल्या जातील. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 5 विषयांची निवड करता येईल. यापूर्वी विद्यार्थ्यांना 6 विषयांची निवड करता येत होती. देशभरातल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांना जगभरातल्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेलं साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं एक देश एक सदस्यता योजनेची सुरुवात येत्या 1 जानेवारीपासून होणार आहे. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार AK सूद यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. 30 अग्रगण्य संशोधन प्रकाशक संस्थांकडील साहित्य या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. प्रशासन अधिक पारदर्शी आणि नागरिकाभिमुख व्हावं याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात विशेष प्रयत्न झाले असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आयोगाच्या 16व्या वार्षिक संमेलनात ते काल बोलत होते. गेल्या 10 वर्षात माहिती अधिकार अर्जामध्ये वाढ झाली असून ती प्रशासनाची पारदर्शकता, तक्रार निवारणातली तत्परता आणि नागरिकांचा विश्वास दर्शवते असं ते म्हणाले. राज्य विधानसभा निवडणुकीत VVPAT पडताळणीबाबत सर्व प्रक्रियेचं तंतोतंत पालन केल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीवेळी 288 मतदारसंघातल्या 1,440 VVPAT युनिटची मोजणी करण्यात आली. यावेळी VVPAT आणि मतदान यंत्रातली एकूण मतं यामध्ये कुठलीही तफावत आढळून आली नाही असं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी लातूर महापालिकेनं धडक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत काल Zone A मध्ये 2 गाळे सील करण्यात आले तर काही नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनंही 1,00,000 रुपयांपेक्षा अधिक थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कारवाई मोहीम सुरू केली आहे. 5 मालमत्तांवर काल कारवाई करण्यात आली. यापैकी 3 मालमत्ताधारकांनी तात्काळ थकबाकीचे धनादेश जमा केल्याचं वृत्त आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचं सौंदर्यीकरण मिशन मोडवर राबवावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ते काल याबाबतच्या बैठकीत बोलत होते. येत्या 25 ते 30 डिसेंबर दरम्यान तालुकास्तरावर बैठका घेऊन नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. सैनिक कल्याणासाठी उभारल्या जाणाऱ्या ध्वजदिन निधी संकलन 2024 शुभारंभ परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.